नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून 3 दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे. त्यानंतर ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील. दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक, उद्योगपती, संशोधक आणि नवोन्मेष कर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. मॅक्रॉ यांची ही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत. नवी दिल्ली इथं आजपासून इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 सुरू झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद प्रथमच विकसनशील देशात होतीये. या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100 पेक्षा जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं असून 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली, तर 20 पेक्षा जास्त देशांचे नेते आणि 45 पेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळं परिषदेत सहभागी होणार आहेत. गोव्याच्या आरपोरा नाईटक्लब आग प्रकरणातल्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं दिलाय. या दुर्घटनेत कामगारांच्या मूलभूत हक्कांचं हनन झाल्याचं न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठानं म्हटलंय. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 650 अंकांची वाढ झाली आणि तो 83,277 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 212 अंकांची वाढ झाली आणि तो 25,683 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.